झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मार.
असं का सासरे बुवा म्हणायचं बरं का.